जय सद्गुरु गजानना, रक्षक तुझी भक्त जना, निर्गुण तू परमात्मा तू, सगुण रूपात गजानन तू, सदेह तू परिविदेह तू, देह असुन देहातीत तू, माघवद्य सप्तमी दिनी शेगावात प्रगटोनी, पुष्ट्या पत्रावळी निमित्त विदेहत्व तव हो प्रगट, वंकटलालावरी तुझी कृपा जाहली ती साची, गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेसी लावून ओठी, तब पद तीर्थे वाचविला जान राव तो भक्त भला, जानकी रामा चिंचवणे नास बोनी स्वरूपी अणणे, मुकिन चंदुचे कानवले खाऊन कृतार्थ त्या केले, विहिरी माझी जल विहिना केले देवा जल भरणा, मधमाशांचे डंख तुवा सहन सुखे केले देवा, त्यांचे काटे योग बले काढून सहजी दाखविले, कुस्ती हरिशी खेळोनी शक्ती दर्शन घडवोनी, वेद म्हणून दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाला, जळत्या पर्यकावरती ब्रह्मगिरीला ये प्रचिती, ताकळीकर हरिदासाचा अश्वशांत केला साचा, बाळकृष्ण बाळापूरचा समर्थ भक्तची जो होता, रामदास रूपे त्याला दर्शन देवनी तोषविला, सुकलालाची गोमाता द्वाड बहुत होती ताता, कृपा तुझी होताच क्षणी शांत जाहली ती जननी, घुडे लक्ष्मण शेगावी येता व्याधी तू निरवी, दांभिकता परिती त्याची तू न चालवुनी घेसाची, भास्कर पाटील तव भक्त उद्धरलासी तू त्वरित, आज्ञा तव शिरसा वंद्य का कही मानती तुझ वंद्य, विहिरी माझी रक्षियला देवा तू गणु जवर्याला, पितांबरा करवी लीला वठला आंबा पल्लविला, सुबुद्धि देशी जोशाला माफ करी तो दंडाला, सवडद येथील गंगा भारती थुंकू निवारिली रक्तपिती, कुंडलिकांचे गंडांतर निष्ठा जाणुनी केले दूर, ओंकारेश्वरी फुटली नौका तारी नर्मदा क्षणात एका, माधवनाथा समवेत केले भोजन अदृष्ट, लोकमान्य त्या टिळकांना प्रसाद तुची पाठविला, कवर सुताची कांदा भाकर भक्षिली सतो प्रेमा खातर, नग्न बैसोनी गाडीत लीला दाविली विपरीत, पायज चित्ती तव भक्ती कुंडलिकावरी विरक्त प्रीती, पुनामनी विठ्ठल भक्ति स्वयं होशितो विठ्ठल मूर्ति, कवठ्याच्या त्या वार कर्याला मरी पासुनी वाचविला, वासुदेव यति तुझ भेटे प्रेमाची ती खून पटे, उद्धट झाला हवालदार भस्मीभूत झाले घरदार, देहांताच्या नंतरही किती जणा अनुभव ये, पडत्या मजुरा झेली अले बघती जन आश्चर्य भले, अंगावरती खांब पडे स्त्रीवांचे आश्चर्य घडे, गजाननाच्या अद्भुत लीला अनुभव ये ती आज मितीला, शरण जाऊनी गजानना मुख तयाचे करी कथना कृपा करी तो भक्तासी धावून येतो बेगेसी गजाननाची बावन्नी नित्यासावी ध्यानी मनी बावन्न गुरुवारी ने मे करा पाठ बहु भक्तीने सारी पळती दूर सर्व सुखांचा येई पूर चिंता साऱ्या दूर करी संकटातुनी पार करी सदाचार रत सद्भक्ता फळ लाभे बघता बघता भक्त बोले जय बोला गजाननाची जय बोला हो जय बोला गजाननाची जय बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।